हरिः ॐ ॐ नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। ॐ अगमशुश्चमे रश्मिश्चमेदाभ्यश्चमेऽधिपतिश्चम उपागमशुश्चमेऽन्तर्यामश्चमैन्द्रवायवश्चमे मैत्रावरुणश्चम अश्विनश्चमे प्रतिप्रस्थानश्चमे शुक्रश्चमे मन्थीचमाग्रयणश्चमे वैश्वदेवश्चमे ध्रुवश्चमे वैश्वानरश्चम ऋतुग्रहाश्चमे तिग्राह्याश्चमैन्द्राग्नश्चमे वैश्वदेवश्चमे मरुत्वतीयाश्चमे माहेन्द्रश्चम आदित्यश्चमे सावित्र्यश्चमे सारस्वतश्चमे पौष्णश्चमे पात्नीवतश्चमे हारियोजनश्चमे इद्मश्चमे बर्हिश्चमे वेदिश्चमे धिष्णीयाश्चमे सृचश्चमे चमसाश्चमे ग्रावाणश्चमे स्वरवश्चम उपर्वाश्चमे जिषवणे च मे द्रोणकलशश्चमे वायव्यानि च मे पूतभृच्चम आगवनीयश्चम आग्नीध्रं च मे हविर्धानं च मे गृहाश्चमे सदश्चमे पुरोडाशाश्चमे पचताश्चमे वभृतश्चमे स्वगाकारश्चमे।
सर्व साधकांना नम्र विनंती आहे, आपण जास्तीत जास्त आता पुढे हे सरकून घ्यावं। परमपूजनीय स्वामी मकरंदनाथांच्या नागपूर आनंद यात्रेतील काही प्रसंग सद्भक्त शैलजा पेंडसे आपल्याला वाचून दाखवणार आहेत।
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज। गेल्या वर्षी म्हणजे 2015 मध्ये पूजनीय स्वामीजी नागपूरला गेले होते, त्या आनंद यात्रेचा वृत्तांत सद्भक्त रमाताई पुणतांबेकर यांनी लिहिलेला आहे। त्यातील एक दिवसाचा वृत्तांत मी वाचून दाखवत आहे। 26 नोव्हेंबर शिबिराचा पहिला दिवस, त्या दिवशी सकाळी श्री पुरोहित काकांच्या घरी पाद्यपूजेचा कार्यक्रम होता। श्री सचिलदादांनी कोणी कोणत्या गाडीतून जायचं, किती वाजता निघायचं याची सारी चोख व्यवस्था केली होती। बऱ्याच वेळेला आम्हाला स्वामीजी व सौ मधुराताई यांच्या गाडीतून जाण्याची संधी मिळाली। स्वामीजींना नियोजित स्थळी घेऊन जाण्याची आणि आणण्याची सेवा काही नागपूरच्या सद्भक्तांनी वाटून घेतली होती। त्यावेळी स्वामीजींचा त्यांच्याशी होणारा सुखसंवाद आम्हाला ऐकायला मिळत असे। चुंबकाकडे जसे प्रयत्नावाचून लोह आकर्षित होतं, तसं स्वामीजींच्या प्रेमळ स्वभावामुळे आपण सारेजण त्यांच्याकडे आकर्षित होतो। स्वामीजी त्यांची प्रेमाने विचारपूस करीत असत आणि तेही स्वामीजींशी आपले मन मोकळे करीत असत। ते पाहून असं जाणवत असे की आपले खरे आप्त एक संतच असतात, त्यांच्याशिवाय आपलं मन कोणी जाणूच शकत नाही। त्या दिवशी सकाळी नाश्ता करून आम्ही पुरोहित काकांच्या घरी जाण्यास निघालो। बऱ्याच संख्येने भक्तमंडळी असल्याने मोठी बस ठरवली होती। पुरोहित काकांचा मुलगा स्वामीजी व सौ मधुराताई यांना आपल्या नवीन घरी घेऊन जाण्यासाठी गाडी घेऊन आला होता। त्या दिवशी मला स्वामीजींच्या गाडीतून जाण्याची संधी मिळाली। तेथे त्या दिवशी जवळच असणाऱ्या यशवंत स्टेडियममध्ये कुठली तरी सभा होती, त्यामुळे रस्त्यावर बरीच गर्दी होती। बऱ्याच शाळांचे विद्यार्थी व विद्यार्थिनी चालत सभेसाठी चालले होते आणि त्यामुळे ट्रॅफिक जाम होत होतं। पुरोहित काकांचं घर बरंच लांब होतं। गाडीतून जात असताना मधून मधून स्वामीजी थांबून मागची बस कुठपर्यंत आली आहे याची फोनवर चौकशी करीत असत। आम्ही पुरोहित काकांच्या घरी पोहोचलो तेव्हा त्यांच्या घरातील मंडळी स्वामीजी व सौ मधुरातेंची वाट पाहत बाहेर उभे होते. त्यांनी घरासमोर सुंदर रांगोळ्या घातल्या होत्या. ताज्या व सुवासिक फुलांचे गालिचे पसरवले होते. स्वामीजी व सौ मधुराताईंना औक्षण करून झाल्यावर पुरोहित काकूंनी स्वामीजींना त्या फुलांच्या पायघड्यांवरून आत येण्यास सांगितलं. त्यावर स्वामीजी म्हणाले यावरून यायचं. तेव्हा पुरोहित काकू म्हणाल्या स्वामीजी तुमच्यासाठीच हे सारं केलं आहे. नंतर स्वामीजी व सौ मधुराताईंनी त्यांच्या नवीन घरात प्रवेश केला. पुरोहितांनी आपलं सारं घर गच्चीपर्यंत फिरून स्वामीजींना दाखवलं. स्वामीजींनी देखील कौतुकाने त्यांच्याबरोबर सारं ते बघितलं. घर पाहून झाल्यावर स्वामीजी व सौ मधुरातही आसनस्थ झाले. पाद्यपूजेचा कार्यक्रम सुरू झाला. घरात सुंदर फुलांची आरास केली होती. उदबत्तीचा दरवळणारा सुगंध, तांबणात तेवत असलेल्या समया आणि स्वामीजींची उपस्थिती, त्यामुळे वातावरण अगदी पवित्र वाटत होतं. त्यावेळी पूजा करीत असताना पुरोहितांची मुलगी मंजिरीने 15व्या अध्यायातील श्री ज्ञानेश्वर महाराजांनी केलेली सद्गुरूंची पूजा म्हटली. त्यावेळी सर्वांचे भाव दाटून आले होते. पूजा झाल्यावर बोलताना स्वामीजी म्हणाले मी 16 वर्षांपासून नागपूरला येत आहे. पूर्वी मी मोठ्या स्वामीजींबरोबर सुद्धा 4 वर्ष नागपूरला आलो होतो. मला आणि मोठ्या स्वामीजींना जे प्रकर्षानं जाणवले ते हे की येथे भाव खूप एकविध आहेत. मला पुण्यातच श्रोता इथे बसलेला आहे असं वाटतंय. कुठून सुरुवात करावी हा प्रश्न इथे पडत नाही. याचं मुख्य कारण म्हणजे स्वामीजी येऊन गेल्यावरही येथे नित्यनियमाने चालणारी केंद्र होय. तुमचं श्रवण पक्क आहे व इंटरनेटमुळे आता रोजचं रोज तुम्ही मी जे बोलतो त्याच्याशी कनेक्ट असता. स्वामीजी पुढे म्हणाले या शिबिराची सुरुवात पाद्यपूजेने झाली. पाद्यपूजेच्या वेळी मंजिरीनी 15व्या अध्यायातील श्री ज्ञानेश्वर महाराजांनी केलेली पाद्यपूजा आता हृदय हे आपुले चौफाळून आभले वरी बैसवू पाऊले श्रीगुरूंची म्हटली. पण सद्गुरूंची पावले आपल्या हृदयाच्या ठिकाणी येऊन स्थिर होण्यासाठी आपली पूर्वतयारी लागते. ते आपल्या मनावर नाही की सद्गुरूंची पावले आपल्या हृदयात प्रस्थापित करू, इतकं सोपं नाही. त्यासाठी चित्तशुद्धी आवश्यक आहे. ज्यावेळी आपण सद्गुरूंची पूजा करू त्यावेळी तरी मन वासनारहित पाहिजे. सर्वांबद्दल अंतःकरणात निरपेक्ष प्रेम, करुणा, तरलता असायला पाहिजे. सर्व सुखी असावेत अशी भावना पाहिजे. त्यामुळे हृदय शुद्ध होत असतं. तुम्ही किती वेळ नाम घेता, किती वेळ ध्यानाला बसता हेही तितकं महत्वाचं नाही, पण सर्वांबाबत तुम्ही भावना कशी राखता हे जास्त महत्वाचं आहे. हृदय शुद्धीचा संबंध आपल्या विचारांशी, आपल्या स्वकर्मांशी आहे. कर्म जर धड नसतील तर हृदय शुद्ध कसं राहील. पुढे स्वामीजी म्हणाले देवपद निर्गुण आहे तशीच सद्गुरूंची पावलंही निर्गुणच आहेत. समर्थ म्हणतात देवपद आहे निर्गुण, देवपदी अनन्यपण, हाची अर्थ पाहता पूर्ण समाधान बाणे. सद्गुरूंची पावले म्हणजे व्यापक परमार्थ बोधच. सद्गुरू म्हणजे कोणी व्यक्ती नसते. बाहेरची व्यक्ती दिसत असते, ती आपली आदर्श असते, पण खरी मूर्ती आपण आतच शोधत असतो. आपल्याला तसं व्हायचं असतं. तशी शांती, तसं प्रेम, तसं समाधान, तशी करुणा आपल्याला मिळवायची असते आणि त्यासाठी आपल्याला बाहेर कोणी व्यक्ती लागते आणि ते सद्गुरू असतात. सद्गुरू व्यक्तीही असतात व त्याचवेळी ते अव्यक्तीही असतात. साधू वस्तू होऊन ठेला, संशय ब्रह्मांडा बाहेरी गेला, निश्चय चळेना ऐसा झाला त्या नाव सिद्ध. साधू हे वस्तुरूपच झालेले असतात. ध्यानाच्या वेळी ते परमात्म्याशी एकरूप झालेले असतात. पूजेच्या वेळी ते परमात्म्याशी शरणागत असतात आणि त्यानंतर पुढे एकरूपता साधते. अशा प्रकारची शरणागती, अशा प्रकारची एकरूपता सद्गुरूपदाशी संबंधित आहे. सद्गुरूपद अंतर्यामी स्थिर करायचं म्हणजे आपण सच्चिदानंद स्वरूप, परमात्म स्वरूप आहोत असा विवेक अंतःकरणात धारण करायचा आहे. स्वामीजी पुढे म्हणाले अशा प्रकारे ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं हे सद्गुरुस्तवन सर्वार्थाने आदर्श होऊन गेलं आहे. स्वामीजी त्यानंतर म्हणाले तुमच्या समोर अशी पाद्यपूजा होत होती तेव्हा माझ्यासकट आपण सर्वजण स्वामीजींचीच पूजा करीत होतो. तसंच आत्ता आपण जे बसलो आहोत ते आत्मभावनेने बसलेले असावं, देहभावनेने बसलेलं नसावं. अहम आत्मा हे कधीची विसरवू नये, पण त्यापेक्षाही जास्त जबाबदारी जो कोणी पूजा स्वीकारतो माझ्यासारखा त्याच्यावर आहे. आणि हा अवघड प्रसंग माझ्यावर अनेक वेळा येत असतो, पण त्या त्यावेळी आत असणाऱ्या सद्गुरूंचीच पूजा होते आहे असा भाव ठेवण्याचा आम्ही प्रयत्न करीत असतो. आपण आत्मरूप आहोत, आत सद्गुरू विराजमान आहेत, आणि पूजा करणाऱ्याच्या आतही परमात्माच विराजमान आहे. अशा प्रकारचा भाव राखण्याची विशेष जबाबदारी आपल्यावर आहे असं मला वाटतं. पुढे स्वामीजी म्हणाले, या वास्तूत हा पहिलाच कार्यक्रम होत आहे. या वास्तूत जी मंडळी राहतील ती साधक मंडळी आहेत. त्यांचा आपल्या केंद्राशी जुना ऋणानुबंध आहे. ज्याच्या अंतःकरणात शांती आहे तो माणूस वास्तूत गेला की ती वास्तू शांतच असते. वास्तू शांत म्हणजे काही भिंतींना शांत करायचं नसतं. भिंतींच्या आतली जागा म्हणजे घर. व्यक्तीच्या आत जसा राहणारा असतो त्या राहणाऱ्यांच्या भावभावनेवरून त्याच्या आजूबाजूला सुख, शांती, समाधान प्रसृत होत असतं. त्याप्रमाणे जो रामनाम घेतो, जो ध्यान करतो, तो जेथे जातो तेथे आपला भाव घेऊन जात असतो. त्यामुळे आपोआप ती वास्तू पवित्र होऊन जाते. या न्यायाने तुम्ही जेथे जाल ती वास्तू तुम्हाला लाभदायक होईल आणि तिथे सुख, प्रेम, शांती नांदत राहील व नांदत राहो अशी मी स्वामीजींच्या चरणी प्रार्थना करतो. हरि ओम तत्सत. याप्रमाणे स्वामीजींनी पाद्यपूजेचे आणि वास्तुशांतीचं नेमकं वर्म सर्वांना समजावून सांगितलं. त्यानंतर तिथे जवळच नारायणनगर येथील शिवमंदिरात आम्ही सारे स्वामीजींसमवेत गेलो. ते शिवमंदिर स्वच्छ, सुंदर आणि प्रशस्त होतं. मंदिराच्या बाहेर सुंदर बाग होती. तेथील शांत प्रसन्न वातावरण मनाला शांतीचा अनुभव देत होतं. टेपवर बारीक आवाजात ओम नमः शिवाय चा मंत्र चालू होता. तिथे बोलताना स्वामीजी म्हणाले, आपल्या लहानपणाची मंदिरं आणि आत्ताची मंदिरं यात जमीन आसमानाचा फरक आहे. चर्च सारखीच आता आपली ही मंदिरं भव्य, नीट, टापटीप आणि कलात्मकतेने केली जाऊ लागली आहेत. येथे भावही वृद्धिंगत होतो आणि शांतीचाही प्रत्यय येतो. आपल्या स्वामीजींनीही एक ध्यान मंदिराची कल्पना काढली आणि रुजवली. आदिनाथ ही ध्यानाची नामाची देवता आहे, त्यामुळे आपण सर्वांनी इथे थोड्या वेळ ध्यान करूयात. स्वामीजींनी गुरुपरंपरेचे श्लोक सांगितले आणि ध्यानपूर्व साधनेचं स्मरण करून आम्ही सर्वांनी स्वामीजींबरोबर ध्यान केलं. अशा रीतीने खऱ्या अर्थाने शिबिराची सुरुवात ध्यानयोगाने झाली. ध्यान झाल्यावर तिथे जवळच असणाऱ्या हॉलमध्ये प्रसादाची व्यवस्था केली होती. तिथे आम्ही सारेजण गेलो. सुग्रास भोजनाचा आस्वाद घेऊन आम्ही मुक्कामाच्या ठिकाणी परत आलो.
रमा, शुभांगी आणि वृषाली या तिघी बहिणी आपल्या इथं केंद्रात येतात. त्या एकूण चार बहिणी, पाच बहिणी आहेत खऱ्या. त्याच्यातल्या दोघी अमेरिकेत असतात, शुभांगी आणि वृषाली. आणि रमा दुबई किंवा सौदी अरेबिया अशी कुठं तेव्हा होती, त्यावेळेला होती. आता बहुधा ते कॅनडाला जाणार आहेत असं वाटतं. तिथून नागपूरच्या आनंद यात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी म्हणून त्यांनी मानसीताईशी कॉन्टॅक्ट केला. आणि केवळ एवढ्याच कारणाकरता म्हणून त्या दोघी आठ दिवसाकरता भारतात आल्या. आणि त्याच्यातले पाच सहा नागपूरचे दिवस झाल्यावर लगेच त्या परत आपापल्या घरी गेल्या. त्याच्यातल्या रमानी लिहिलेलं हे वर्णन आपण वाचलं. त्यांची आई कलावती देवींची आईंची अनुग्रहित, स्वामीजींवर त्यांचा अतिशय भाव श्रद्धा, आणि स्वामीजींच्या नंतर त्यांची ती श्रद्धा माझ्या ठिकाणी बसली. त्यांनी देह ठेवला तोपर्यंत मी त्यांच्याकडे मी देखील ओढीने जात राहिलो. अगदी शेवटी त्यांना ऍडमिट केलं ते मला माहित होतं, पण मी भुगावच्या शिबिरामध्ये गेलेलो होतो आणि तिथून परत आल्यानंतर पोफळे काकांना त्यांच्या घरी सोडल्यावर मी जयंताला म्हटलं की त्या दिवशी सुट्टीचा वार होता, तुला जर वेळ असेल तर आपण दीनानाथ हॉस्पिटलमध्ये जाऊ. त्यांना खूप समाधान वाटलं आणि मला असं वाटतं की त्याच दिवशी दुपारी त्यांनी देह ठेवला. आपल्या आईचा वारसा मुलींनी चांगला जपला. शुभांगी आणि वृषाली आपल्या युएसएच्या केंद्रामध्ये ऍक्टिव्ह आहेत आणि रमा देखील आता 15 दिवसापूर्वी ती आलेली होती, तेव्हा तिने ही वही दिली. आज मिलिंदादा टूरवर असल्यामुळं काही वाचायचं होतं, तेव्हा ते नुकतंच आलेलं वाचून पाहू म्हणून वाचायला घेतलं. राणींनी ते अतिशय चांगल्या रीतीने वाचलं. विकास, तू आता जर्मनीत जाणार आहेस, हो ना? मी एखादा प्रश्न घेतो पण नंतर तू 5-7 मिनिटात तू तिथं जाणार आहेस, ते काय काय काम तिथं तू नक्की करणार आहेस, कुणाबरोबर सहभागी होणार आहेस, अशी काही माहिती दिलीस तर बरं होईल. कार्य करताना बरोबरच्या व्यक्तींना सांभाळून घेताना सर्वांची मते मतांतरे स्वीकारून त्यातून मार्ग काढताना खूप कष्ट पडतात. या मतांतरांमुळे स्वामीजींना त्रास होऊ नये म्हणून शक्यतो त्यांच्यापर्यंत एखादा निर्णय जाण्यापूर्वी आपणच तो स्ट्रेस सहन करावा अशी सवय लागत आहे. परंतु तेवढी आंतरिक क्षमता नसल्याने सतत बहिर्मुखता येते. कार्य करताना साधनेपासून दूर जाऊन अंतर्मुखतेपासून दूर जाऊन काय उपयोग होईल या विचाराने द्विधेमुळे तळमळ होते. काय करावे का कार्यातून मागे फिरून पुन्हा पूर्वीसारखी एकांतात राहून साधना करावी असे वाटते. व्यवहारातील इतर जबाबदाऱ्याही संपत नाहीत, त्यामुळे मुख्य गोष्ट असलेल्या साधनेला गेले कित्येक वर्षे मनासारखा वेळ देता येत नाही असं म्हटलेलं आहे. साधनेला मनासारखा वेळ द्यायला पाहिजे हे मी तुम्हाला अगदी निक्षून सांगतो. साधना करून मग उर्वरित वेळामध्ये आपल्याला जे करायचं आहे ते करायचं. साधनेशिवाय व्यर्थ आहे. साधनेतलं समाधान मिळवायचं आणि मग जे करायचं आहे तर ते करावं. कार्य ही एक गोष्ट आहे. सर्वच जण काही कार्य करत नाहीत, पण सर्वजण कर्म करतात आणि साधना कमी करतात, ही प्रत्येकाची अडचण आहे. हा प्रश्न तसा सार्वत्रिक आहे. कर्मामध्ये भरपूर वेळ आपण देतो. आपण संसाराला देत असलेला वेळ आणि साधनेला देत असणारा वेळ याच्यामध्ये नेहमीच तफावत आहे आणि कित्येकांची आहे. सद्गुरूंनी अनुग्रह दिल्यानंतर सद्गुरु वचन हृदयाशी अगदी जपून ठेवून ते परमात्म तत्वच तू आहेस. सोहम सहा हे हृदयाशी जपून ठेवून साधना केली तर त्याचा प्रत्यय येणार. एरवी नुसतं हृदयाशी जपून ठेवून ते तितकं प्रभावी होणार नाही. एवढंच नव्हे तर जर साधना करत असू तर ते हृदयाशी जपलं जाईल. एरवी सैरभैर झाल्यासारखं असं होतं. आणि आपण सैरभैर झालोय हे देखील जर साधनेपासून परावृत्त झालो, तरलता नाहीशी झाली, तर नीट लक्षात देखील येत नाही. याशी इथे ये थोडा आत सरका, एक रांग होईल तिथं. तरलता जर नाहीशी झाली तर आपण तसे साधनेपासून परावृत्त झालोय असं वाटत नाही. त्याच्याऐवजी कित्येक साधकांचा असा भाव असतो की आम्ही अनुसंधानात आहोत, आम्हाला आता माहिती आहे. किंवा साधना आपल्या हातून तितकी होत नाहीये याचीही जाणीव नंतर नंतर नाहीशी होते. असं होता कामा नाहीये. तुम्ही कार्यात असा किंवा कार्यात नसा, संसारात तर प्रत्येक जण असतो. आणि संसारात जे जे म्हणून आपल्याला करायचं आहे तर ते एवढंच नव्हे तर जी जी कर्म हातून घडतील ती सगळी कर्म ही कुठेतरी सेवा म्हणून पूजा म्हणून करतो आहे असा भाव असावा आणि उपासना असावी, अशा दोन्ही गोष्टी असाव्यात. कार्य ही जी गोष्ट, त्या कार्यामध्ये साधकांचा असणारा सहभाग हा त्या त्या साधकाला झेपेल एवढाच. झेपेल याचा अर्थ आपली साधना सांभाळून आणि कर्तव्य कर्म सांभाळून झेपेल एवढाच असावा. काही जणांना त्याच्यापेक्षाही जास्त देण्याची इच्छा असते. अशा वेळेला कुठेतरी आपल्या घरगुती जीवनावर तरी ताण निर्माण होतो किंवा साधनेवर तरी ताण निर्माण होतो. आणि त्यावेळेला ही अशी स्थिती निर्माण होते की साधनाही नाही, घरी देखील व्यवस्थित लक्ष देता येत नाहीये. आणि कार्य करताना बऱ्याच गोष्टी उभ्या राहतात. कार्य म्हणजे आपल्या इथे इतक्या समित्या काम करत असतात आणि मी मतभेदाशिवाय कार्य असं कधीही पाहिलेलं नाहीये. अगदी दोन जण असतील तर दोन मतं निर्माण होतात आणि पाच जण असतील तर पाच मतं निर्माण होतात. आणि कोणी कोणाचं ऐकायचं हा फार मोठा प्रश्न असतो. मतं मांडणारा ठामपणाने मांडत असतो आणि साधारणपणाने काही व्यक्तिमत्व असतात ती तेवढी आग्रही नसतात आणि काही आग्रहीपणाने प्रतिपादन करत असतात. जो आग्रहीपणाने प्रतिपादन करत असतो ते बाकीचे सगळे गुपचूप ऐकत असले तरी त्यांचा कोण मारा होतो काम करत असताना. जर त्यांचं वेगळं मत असेल तर कोण मारा होतो. जर अनुसरायची वृत्ती असेल तर काही प्रश्न निर्माण होत नाही. अशा प्रकारे बरोबरीच्या व्यक्तीला सांभाळून घेताना आणि सर्वांची मते मतांतरे स्वीकारून त्यातून मार्ग काढताना खूप कष्ट पडतात असं ते म्हणतात. आणि या मतांतरांमुळे स्वामीजींना त्रास होऊ नये म्हणून शक्यतो त्यांच्यापर्यंत एखादा निर्णय जाण्यापूर्वी आपणच तो स्ट्रेस सहन करावा अशी सवय लागते. काही गरज नाहीये स्ट्रेस सहन करायची. तसं तुम्ही कोणतीही गोष्ट माझ्यापर्यंत येऊ नये म्हणून परस्पर काही करणार असाल तरी माझ्यापर्यंत येते असं मी तुम्हाला सांगतो. अगदी कोणतीही छोटी गोष्ट कोणी केलेली असेल तर ती स्वामींना सांगितली जावी असं त्या व्यक्तीला वाटत असतं. आपण सगळं झाल्यावर स्वामीजींना कळवू असं होत नाही. एवढंच नव्हे तर एखाद्या समितीमध्ये एखादं मत असेल तर ते समितीमध्ये निर्णय होण्यापूर्वी देखील जवळपास काही जणांना अशी सवय असते की असं करावं असं वाटतं. म्हणजे स्वामीजींचं मत आपल्या मतांनी प्रभावित करण्याची सवय असते. पण मी समितीतच निर्णय झाला पाहिजे अशा मताचा असतो आणि त्याप्रमाणेच मी चालतो. त्यामुळे एवढा स्ट्रेस घेण्याची काही गरज नाही काम करणाऱ्या व्यक्तीला असं मी सांगतो. कामाच्या बाबतही तसं पाहायचं झालं तर सद्गुरूंच्या कार्याला हातभार लावणं किंवा सद्गुरूंच्या कार्यामध्ये सेवा करणं हा स्वभाव असावा. कित्येकांची तशी प्रकृती नसते पण आपल्याला जसं जमेल तसं करावं तसं हातभार लावावा असं मला माझी तशीच प्रेरणा आहे आणि त्या प्रेरणेतूनच मी स्वामीजींकडे आलो. व्यक्ती दोन मार्ग स्वीकारतात, एक म्हणजे मी म्हणेन तसं व्हावं नाहीतर मी कामातून बाजूला होतो. तर हे बाहेरच्यासारखंच हे साधकाला अनुसरून वर्तन नसतं. आपण कुटुंबातून बाजूला होतो का? कुटुंबात जेव्हा मतभेद होतात तेव्हा काही बाजूला होत नाही, आपण काही स्वीकारतो काही बर म्हणतो, काहीवर आपला प्रभाव पडतो काही गोष्टींवर. तर तशा प्रकारे बऱ्याच वेळेला असावं असं मला वाटतं. साधना करत मात्र हे सगळं आपण करावं. साधना न करता किंवा साधनेचं समाधान कमी मिळून जर आपण या गोष्टी कार्याचा करत असू तर मग साधनेचंही समाधान नाही, घरीही तितका वेळ आपण देत नाही आहोत किंवा कमी पडतो आहोत किंवा ऑफिसमध्येही आपण कुठं कमी पडतो आहोत, असं सगळीकडे कमी कमी पडत नको चालायला असं मी तुम्हाला नक्की सांगेन. पण काहीतरी देवकाजी देह झिजावा या मताचा मी आहे. आपल्या स्वतःला जरी सांभाळून ठेवलं तरी वय पुढे जात असतं, आपल्या स्वतःला सांभाळून ठेवण्यामुळे आपलं वजन वाढत नसतं, काही होत नसतं, धडधडून कामामध्ये उतरलं तर काही नुकसान नसतं. जी कोणती गोष्ट असते ती मनाची, त्या मनाला बाजूलाच सारायला लागतं आणि जेव्हा मनाला बाजूला सारायला जमत नाही मग ध्यानात देखील जमत नाही. असं चार व्यक्तींमध्ये जमत नाही तेव्हा ध्यान करून प्रकृती आणि प्रकृती याच्या संघर्षामध्ये आपली ही प्रकृती आहे तो मी आहे असं न समजता राहावं, आपल्याही विचारांकडे थोडं तटस्थतेने पाहावं आणि स्वीकार ही गोष्ट नेहमी असावी असं मला वाटतं. आपल्याकडे खूप सेवा कामं चाललेली आहेत तुम्हाला सांगतो आणि अबोलपणाने चाललेली आहेत. मला विशेष असं वाटतं की भुगावला साधना शिबिरं होतात तिथं बाहेरून स्वयंपाक मागवणं असं न करता, नाहीतर ते सोपं आहे, कोणालाच त्रास नको बाहेरून स्वयंपाक मागवायचा आणि साधकांवर चार्ज करायचा, ते पैसे साधकांवर लावायचे, कोणीच नाही म्हणणार नाही. तसंही न करता इथून दर शिबिराच्या वेळेला 5 भगिनी जातात आणि अशी माझ्या मते जयुत इथं आली असेल ती सांगेल, पण मला असं वाटतं की निदान 50 तरी भगिनी असं काम करतात. या प्रश्नाच्या निमित्ताने मी आवाहन करतो उलट की अशा प्रकारच्या सेवांमध्ये आपण जरूर सहभागी व्हा. ज्यांना शक्य आहे त्यांनी आपली नावं द्या आणि वेळ हा काढावाच लागतो. असा वेळ जर काढला तर आपण आपल्या परिघाच्या बाहेर येऊन काहीतरी करतो असं होतं. मला असं समजलं की गोंदवल्याला तर इतकी आवश्यकता असते पण प्रत्येक गावी असे ग्रुप झालेले आहेत आणि तसे ग्रुप एक एक दिवस त्यांनी गोंदवल्याशी कोऑर्डिनेट करून ठरवून घेतलेला असतो आणि त्या दिवशी ते स्वतः तिकडे जातात एखादी गाडी बुक करून आणि तिथं काम करतात, सेवा करतात आणि परत येतात. आपल्या इथं सेवेची अनेक कामं चालतात. हे जे ध्यान मंदिर आहे त्या ध्यान मंदिराची व्यवस्था, माया अपार्टमेंटची व्यवस्था, माया अपार्टमेंटची पूजा रोज सकाळी जाऊन करणारी मंडळी आहेत आणि अतिशय निष्ठेनी करणारी मंडळी आहेत. तुम्हाला माहित नसेल तर नाना आणि कोगजे काका तिथे राहतात भुगावला, तर सद्भक्त अपर्णा करवंदे रोज त्यांचा डबा तिथे पाठवते. ही फार मोठी गोष्ट आहे. रोज त्यांचा डबा तिथे पाठवला जातो आणि त्यांना घरचं अन्न मिळतं. ते घरचं अन्न जेवू शकतात. आपल्या घरातली एक व्यक्ती आहे असं सध्या ते घरात दोघं जण राहतात, पण चार जण राहिल्यासारखं ते तशा पद्धतीने ती करते. ही फार मोठी सेवा आहे आणि या अशा अबोलपणाने केल्या जाणाऱ्या सेवा समोर देखील येत नाहीत. ऑडिओ व्हिज्युअल समिती आहे, जे बोललं जातं ते लिहिणं आवश्यक असतं, तर त्याची जबाबदारी काही भगिनींनी घेतलेली आहे आणि त्या लिहितात. मी मंगळवारी भेटीगाठींकरता बसतो तर माझा शब्दन शब्द उतरवला जातो आहे, त्याच्यावर पुढे कधीतरी कामही होईल, त्याच्यातून ग्रंथ निर्माण होतील. माझी जी प्रवचनं झाली मध्यंतरी ध्यानावरची, त्याच्यावरचं पुस्तक लिहून तयार आहे. सुनील दादांनी रोज ऑफिसमधून आल्यानंतर किंवा दर आठवड्याला नियमानी असं बसून ते ऐकून त्याच्यावरून ग्रंथ लिहिण्याचं काम केलेलं आहे. आता जेव्हा ते आणि मी आम्ही वाचायला बसू तेव्हा काही मजकुरांबद्दल, काही जो मजकूर आहे त्याच्याबद्दल आमच्यामध्ये विचार विनिमय होणं स्वाभाविक आहे. आणि जो योग्य मजकूर असेल तो मजकूर बोललं जाणं आणि लिहिणं याच्यामध्ये फरक आहे, अशा वेळेला आमच्यामध्ये चर्चा होते आणि आम्ही मजकूर नक्की करतो. बरोबर आहे की नाही? तर हे अतिशय स्वाभाविक आहे. कुठल्याही गोष्टीमधून बाहेर पडणं हाही मार्ग नाहीये, कारण आपण बाहेर पडून पडून कुठून कुठून बाहेर पडणार, तसं तर शक्य नाहीये. त्यामुळे प्रकृतींना सामावून घेणं आणि स्वामीजींपर्यंत नको जायला असं मुळीच म्हणू नका कुठली गोष्ट. हे स्वामीजींपर्यंत जाणारच आणि स्वामीजींपर्यंत गेलं म्हणून काही बिघडत नाही. उलट जेव्हा एखादी गोष्ट महत्वाची असते आणि ती परस्पर स्वामीजींना का सांगितली असं कोणी कोणाला तरी विचारतो, तेव्हा ही संस्कृती जर डेव्हलप झाली की स्वामीजींना नको सांगायला आणि आपण परस्पर करू, तरी देखील ते धोकादायक कोणत्या तरी एका पॉइंट ऑफ टाइमला होऊ शकतं. की अतिशय महत्वाची गोष्ट पण जाऊ देत, एखादी चूक झाली जाऊ देत, आपण दुरुस्त करू, स्वामींना नको सांगायला, हेही धोकादायक आहे. एखादा खर्चाचा आयटम असेल, मोठं चुकलेलं काम असेल, तर कसं काय स्वामीजीनं सांगायला नको असं करावं? त्यामुळं असं मुळीच मनात आणू नका असं मी तुम्हाला सांगेन. आणि बाकीचा झगडा, आपला खरा झगडा आहे तो बाहेर नाहीये, आत आहे, असं आपण लक्षात घेऊ. आपल्या आत झगडा चाललेला आहे. मात्र या प्रश्नातली एक गोष्ट मला अतिशय मान्य आहे, ती म्हणजे नियमितपणे होणारी ध्यानाची साधना आणि श्रवणाची साधना याला फारशी तडजोड मला अमान्य आहे. आणि एखादी व्यक्ती जेव्हा प्रश्न विचारते किंवा अशा बेताला येते तेव्हा तिची साधना होत नसेल तर फार मोठ्या सहानुभूतीने त्याच्याकडे पाहणं गरजेचं आहे. तिने साधना ही करायला हवी आणि साधना करून जमेल तेवढंच काम करायला पाहिजे असं मी सांगेन. आपल्या कार्यकर्त्यांच्या मीटिंगमध्येही मी सांगतो की आपल्या संस्थेचं एकूण जे स्ट्रक्चर आहे आणि कामाची उभारणी आहे, तर ती गुरुच्या कामाची सेवा ही ईश सेवा वगैरे अशा धर्तीवर इतकी बनवलेली नाहीये. इथे इतका कामाचा व्याप आपण वाढवलेला नाहीये. ज्यांनी आलेल्या देणग्यांमधून कामाचा व्याप भरपूर वाढवला, ते ठरवणं सोपं असतं की एक गाडी घेऊ आणि बाहेर गावी जाऊ, लोकांना मोफत औषधं देऊ, मग एक ओपीडी आपण चालू करू, मग दोन बेड, चार बेड, दहा बेड, वेगवेगळे पुस्तकं देऊ शैक्षणिक, आणि मग अशी सांगायची वेळ येते मोठमोठी मंदिरं बांधू आणि याची सेवा करणं म्हणजेच परमार्थ आहे, कारण एवढी व्यवस्था करणार कोण? म्हणून मग अशा गोष्टी डायव्हर्ट करून त्यांची आवश्यकता पण सेवा करायला सांगतात. तसं आपल्या इथं व्हावं अशी इच्छाच नाहीये. इतका न आटोपला जाणारा असा कामाचा व्याप वाढवायचाच नाहीये, हे सहजगत्या आपल्याला करता येईल अशा बेतानीच आपण करायचं आहे. याच्यात त्याग करणारी मंडळी देखील आहेत आणि मोठ्या प्रमाणावर त्याग करणारी मंडळी आहेत. उदाहरणार्थ आपल्या केंद्राची आनंद यात्रा मागच्या वेळेला म्हणजे किती साली 13-11 साली पंढरपूरला गेली तेव्हा अमित पुरंदरेचे वडील ते गेले आणि त्याच्यावर मोठी जबाबदारी होती. ते सगळं सांभाळून आईचीही मनस्थिती सांभाळून ते दिवस जेमतेम झाले आणि तो आला. एक शिबिर चालू होतं, त्या शिबिरामध्ये ससाणे काका सहाय्यक शिबिर सहाय्यक म्हणून आलेले होते आणि ते शिबिरात असताना त्यांना फोन आला आणि पण वडील सिरियस आहेत तसे वडीलच ना हे माहीत होतं, पण त्यांनी 2-3 दिवस तुम्ही बघा असं म्हणून ते शिबिरात आले. त्यांना जायला लागलं शिबिर सोडून. ते जेव्हा वडिलांनी देह ठेवला पण असं या टोकाला जाऊन देखील सेवा करणारी मंडळी आहेत. अशा वेळेल तर मला काय बोलायचं ते काहीच सुचत नाही, पण अनेकांच्या त्यागावर हे काम उभं आहे आणि जी प्रश्न विचारते आहे व्यक्ती त्या व्यक्तीच्या त्यागामुळेच काही कार्य चाललेलं आहे. तिने पारमार्थिक सुखाशी मात्र तडजोड नको करायला असं मी नक्की सांगेन. ते मात्र आपण कसून सांभाळू असं मी सांगेन. ये विकास, ऍटॉमिक एनर्जीवर संशोधन करणारा विकास काशीत हा जुन्नरच्या खेडेगावातून अतिशय बुद्धिमत्तेमुळं बस पुढे आला. याचं मध्यंतरी मुलाखत इथं सुधीरदादांनी घेतलेली होती. तो PhD झाला आणि आता जर्मनीत कोणा प्रख्यात सायंटिस्ट असतील त्यांच्या हाताखाली काम करण्यासाठी म्हणून चाललेला आहे.
श्रीराम परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. मला खरं आज फार भारावून गेल्यासारखं होतंय. मी जाणार जर्मनीला, या गोष्टीची सुरुवात खरं तर 6-7 महिन्यांपूर्वीच सुरू झाली होती आणि अजूनही व्हिसा खरं तर येणं अजून बाकी आहे. 30 तारखेपर्यंत मला जाणं तिथं आवश्यक आहे, अन्यथा काहीतरी प्रोसिजर परत करावी लागेल असं दिसतंय. तर याची सुरुवात मी तिथं माझ्या PhD कामामध्येच केलेली होती. तर PhD करत असताना ज्या वस्तूंवर मी काम करत होतो त्या गोष्टी म्हणजे निसर्गाचे जे नियम आपण उघड्या डोळ्यांनी बघतो ग्रहांसाठी ताऱ्यांसाठी किंवा वस्तूंसाठी, तर ते सगळे नियम आपण जेव्हा अणूच्या अंतरंगात बघायला जातो त्यावेळेला सगळे गळून पडतात. अणूच्या आतमध्ये, रेणूंच्या आतमध्ये, आणि ज्या वेळेला अणुरेणू एकत्र येतात त्यावेळेला त्या पातळीवर फॉलो केले जाणारे नियम हे न्यूटनच्या सिद्धांतानुसार न वापरले जातात, ते आईन्स्टाईनच्या सिद्धांतांवर चालतात. आणि हे नियम अजूनही संपूर्ण मानवजातीला तितके चांगले उलगडले नाहीत. तर त्या नियमांमध्ये काहीतरी काम करून काहीतरी आपलं योगदान देता यावं म्हणून काही ग्रुप जगभरामध्ये कार्यरत आहेत. त्यातलाच एक ग्रुप म्हणजे जर्मनीतला ग्रुप. त्या ग्रुपमध्ये मला PhD करत असताना दोनदा जाण्याची संधी मिळाली आणि तिथे एक भरीव कामगिरी करता आली, त्याचा मला अतिशय अभिमान वाटतो. तर त्याच क्षेत्रामध्ये अजून थोडंसं पुढे काम करणं आणि अगदीच स्पष्ट सांगायचं झालं तर काही अणू एकत्र आल्यानंतर त्यांच्यामध्ये होणारा संवाद हा जेव्हा रिलेटिव्हिस्टिक थिअरी सापेक्षता सिद्धांत आपण वापरून जेव्हा करायला लागतो त्यावेळेला त्यांच्या काही अवस्था आणि त्यांचे काही एकमेकांशी होणारे संवाद हे फार वेगळ्या पातळीवर होतात. मग त्यासाठी काही गणितं मांडणं, ती गणितं मांडल्यानंतर सुपर कम्प्युटरवरती महासंगणकावरती ती गणितं करून बघणं आणि त्याच्या आधारावर काही सिद्धांत तयार करून मग त्याच्यावरती प्रयोग करायला उद्युक्त करणं, अशी काहीतरी कामं आम्ही त्यावेळेला करत होतो. तर त्यावेळेला जे काही
संवाद
असा अर्थ की जेव्हा दोन अणू एकत्र येतात तर त्यावेळेला त्या दोघांमध्ये होणारे इंटरॅक्शन कसे असतील,
ऍक्शन रिएक्शन.
हो हो. तर ज्यावेळेला समजा मी जर मोठ्या दोन वस्तू घेतल्या तर त्यांच्यामध्ये फक्त गुरुत्वाकर्षण ही एकच संवादाची गोष्ट असू शकते, मात्र जेव्हा अणू एकत्र येतात त्यावेळेला केवळ गुरुत्वाकर्षणाव्यतिरिक्त कोलंबिक इंटरॅक्शन, त्याच्यानंतर काही विद्युत चुंबकीय इंटरॅक्शन असे बरेच इंटरॅक्शन होत जातात आणि ते अधिक गुंतागुंतीचे होत जातात. कारण इलेक्ट्रॉन हा इतक्या वेगाने फिरत असतो, म्हणजे जवळपास प्रकाशाच्या वेगाने फिरत असतो, त्यामुळे प्रकाशाच्या वेगाने फिरताना त्याच्याबरोबर वाढणारे गुंतागुंतीचे प्रकार आणखी वाढत जातात, त्यामुळे त्या इंटरॅक्शन तशा लिहिणं, त्या समजून घेणं ह्या अजूनही तितकं शक्य नाही झालं. म्हणजे आज तक काहीतरी कुठल्याही दोन अणूंमधली एक्झॅक्ट अगदी तंतोतंत इंटरॅक्शन करून त्यांच्यामधली एनर्जी काय असेल, ऊर्जा काय असेल हे अजूनही मानवाला त्याचं गणित करता आलं नाही. पण काही अप्रॉक्सिमेशन्स त्यासाठी ठेवले गेलेत, काही अंदाज बांधले गेले आणि त्यानुसार हे असं असेल असं ते बघत आलं. आणि तसं पाहिलं तर निसर्गनियमानुसार मानवाला अणू बघता सुद्धा येणार नाही, तो फक्त अनुभवता येतो आणि त्याच्यानंतर मग ज्या काही गोष्टी सुरू होतात या सगळ्या अनुभवण्याच्या गोष्टी सुरू होतात.
अनुभवता कसा येतो?
अनुभवता येतो म्हणजे जेव्हा काही अणू एकत्र आपण ठेवतो त्यावेळेला त्यांची रचना कशी असेल हे बघण्यासाठी त्याच्यामधून एक इलेक्ट्रॉन सोडला जातो, तर त्या इलेक्ट्रॉनचा त्या अणूबरोबर कसा संवाद होत असेल त्याच्यानुसार ते इंटरप्रिट केलं जातं की आता इथं तो असा अणू असेल, पुढे गेल्यानंतर तो असा असेल, किंवा त्या अणूची रचना कशी असेल, किंवा त्या दोन अणूंमध्ये सुद्धा कसा संवाद असेल, हे केवळ त्या इलेक्ट्रॉनला कसा अनुभव येतो तो फक्त इंटरप्रिट केला जातो. त्यामुळे आज सुद्धा जितके काही टेक्नॉलॉजी आपण बघतो, जितक्या काही गोष्टी आपण बघतो अणूच्या पातळीवर, किंवा अगदी आयटी इंडस्ट्री आपण म्हणालो, किंवा कुठल्याही प्रकारच्या आपण डिव्हायसेस बघतो, साधनं बघतो, त्याच्यामध्ये जे काही इंटरप्रिटेशन केलं जातं ते सगळं हे अनुभवण्याच्याच गोष्टीतनं केलं जातं. त्यामुळे कुठलाही ट्रान्झिस्टर म्हणाला, डायोड म्हणाला, तरी तो तसाच्या तसा असेल असं दिसणं शक्य नाही, कारण मानवाच्या डोळ्यांची क्षमताच तिथपर्यंत खरं म्हणजे पोहोचत नाही. त्यामुळे या सगळ्या अनुभवण्याच्याच गोष्टीतून येत जातात गोष्टी. आणि मग या अणूंमध्ये अजून काही काही नवीन गोष्टी अशा निदर्शनास आल्या की त्यांच्यामध्ये म्हणजे आतापर्यंतच्या शेकडो वर्षांच्या सिद्धांतानुसार अणूंमध्ये जर स्पिन असेल इलेक्ट्रॉनला, म्हणजे इलेक्ट्रॉन जसा स्वतःभोवती फिरतो, अणूभोवती फिरतो, म्हणजे याला आपण जर संबंधित करायचं म्हणालं तर आपली सूर्यमाला, म्हणजे सूर्यमालेच्या केंद्रकामध्ये सूर्य आहे, आपण पृथ्वी एक ग्रह म्हणून जर सूर्याच्या भोवती फिरतो तर तो जसा सूर्याभोवती फिरतो तसा स्वतःभोवती सुद्धा फिरतो, तसंच त्या अणूंमध्ये आहे. म्हणजे इलेक्ट्रॉन आहे तो त्याच्या केंद्रकाभोवती फिरतो, मग तो स्वतःभोवती पण फिरतो, मग स्वतःभोवती फिरल्यामुळे अजून एक मोमेंटम तयार होतो, त्या मोमेंटम त्याला स्पिन मोमेंटम असे म्हणतात. मग त्याच्या फक्त दोनच अवस्था आजपर्यंत माहिती होत्या, एक तर तो क्लॉकवाईज फिरत असेल किंवा अँटी क्लॉकवाईज फिरत असेल. पण मग असं निदर्शनास आलं की याच्या मधल्या सुद्धा काही अवस्था असू शकतात, त्या अवस्थांमुळे आणखी काही गोष्टी आपल्यासमोर येऊ शकतात आणि त्या गोष्टींमुळे सगळ्या विश्वाकडे बघण्याचा दृष्टिकोन हळूहळू बदलायला लागला. त्यामुळे खरं तर म्हणजे स्थायी अवस्था मध्ये एक नवीनच क्षेत्र सुरू झालं त्या संशोधनामुळे, आणि त्या संशोधनामध्ये आता आम्ही नवीन असा अंदाज घेतो आहोत की म्हणजे मी जेव्हा जर्मनीला जाईल तेव्हा या गोष्टीमध्ये जर आपल्याला पदार्थांची अवस्था अधिक अॅक्युरेटली जर आपल्याला काढता आल्या तर कदाचित विश्वाकडे बघण्याचा आणि त्याच्यामधल्या ज्या काही गुंतागुंतीच्या गोष्टी आहेत त्या समजण्याच्या बऱ्याच पातळ्या आपण ओलांडू शकू. आणि त्याचा अर्थातच असा उपयोग होईल की सृष्टी ही अतिशय सबॲटॉमिक पार्टिकलवरती कशी काम करते, तर त्या सबॲटॉमिक पार्टिकलवरती तिचे नियम कसे असू शकतील आणि त्याच्यानुसार त्याचे बरेच अप्लिकेशन्स आपल्याला सगळ्या मानवजातीसाठी वापरता येऊ शकतात. आणि मला अशी अपेक्षा आहे की या सगळ्या कामांमधून खरं म्हणजे जर काही उपयोग झालाच तर मानवजातीच्या एकंदरीत प्रगतीसाठीच व्हावा, कारण अणू या गोष्टीपाशी जेव्हा आपण येतो त्यावेळेला लोकांच्या मनामध्ये सगळ्यात पहिलं इंटरप्रिटेशन असं राहतं की अणू आणि मग अणुऊर्जा आणि मग त्याच्यापासून होणारे सगळे विध्वंसक प्रकार, त्याच्यापासून होणारे दुरुपयोग, आणि त्याच्यामुळे असं म्हणतात की विज्ञान सुद्धा एका विचारवंताच्या हाती जर गेलं तर त्याचा अर्थातच मानवजातीसाठी काहीतरी चांगलाच उपयोग होईल. आणि मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टींमध्ये कदाचित खूप वेळ लागू शकतो, कदाचित बरेच अडचणी येऊ शकतात, बरेच अपयश सुद्धा येऊ शकतात. म्हणजे मला आठवतं की ही सगळी गणितं करायला, म्हणजे आज तक आहे जगातला सगळ्यात सुपरफास्ट कॉम्प्युटर जर आपण घेतला तर त्याची गणितं सोडवण्याची क्षमता म्हणजे 10^23 गणितं एका सेकंदामध्ये. आणि तरी देखील माझी अनेक महिने महिने चालणारी गणितं सुद्धा बऱ्याचदा चुकली. म्हणजे त्या चुकण्यामध्ये सुद्धा मला कळालं की असं पण नाही करायला पाहिजे, आपण असं सुद्धा करायला पाहिजे. तर या चुकण्यामधून सुद्धा बऱ्याच गोष्टी स्वच्छ होत गेल्या. म्हणजे खरं तर त्या गोष्टी जर चुकल्या नसत्या तर कदाचित मी एका वेगळ्याच निष्कर्षापर्यंत आलो असतो असं देखील मला वाटतं. त्यामुळे ते चुकणं सुद्धा मला खूपच महत्वाचं वाटत होतं. अशा चुका सुद्धा होतील पण त्या चांगल्या अर्थानं त्या सुधारल्या जातील आणि त्यांचा एक योग्य उपयोग आणि योग्य त्याचा योग्य गोष्टीसाठी त्याचा वापर केला जाईल अशी मला आशा आहे. या ठिकाणी मी आलोय, मला फक्त एकच विनंती स्वामीजींना करायची आहे की माझ्याकडून सदैव तिथं गेल्यानंतर माझी जबाबदारी मी पार पाडावी यासाठी, माझं लक्ष तिकडंच असावं यासाठी आशीर्वाद द्यावा. आणि माझी ध्यानधारणा, माझी साधना तिकडे गेल्यानंतर सुद्धा खंडित होऊ नये आणि मी परत भारतातच यावा, मला इथेच या केंद्रामध्ये येऊन बसण्याची, ऐकण्याची, श्रवण करण्याची, साधना करण्याची खूप अतीव इच्छा आहे, ती पूर्ण करण्यासाठी आशीर्वाद द्यावा.
मला अजून एक सांग की तिकडे जी कामं चालली आहेत ही कामं युरोपमध्ये जास्त
हो, भौतिकशास्त्र या क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी जे काही आज अग्रगण्य ग्रुप मानले जातात त्याच्यामध्ये जर्मनी आणि अमेरिकेतल्या काही विद्यापीठं अशी मानली जातात. तर जर्मनीमध्ये खरं म्हणजे जे मॉडर्न फिजिक्स या क्षेत्राखाली आपण बघायला जर गेलो तर मॉडर्न फिजिक्समध्ये आइन्स्टाईनच्या थिअरीपासून पुढे अशी काम करणारी जी मंडळी ती जर्मनीमध्ये सध्या तरी सगळ्यात जास्त आहेत. जी अमेरिकेमध्ये आणि इतर देशांमध्ये भौतिकशास्त्रात कामं केली जातात ती बरीचशी अप्लाइड फिजिक्सवरती जास्त केली जातात. त्याच्यामुळे जे काही संशोधन आजपर्यंत तयार झालं त्याच्यावर आधारित यंत्र तयार करणं, त्याच्यावर आधारित साधनं तयार करणं आणि ती साधनं संपूर्ण मानवजातीसाठी डायरेक्ट अप्लाय करून देणं हे त्यांचं जास्तीत जास्त काम आहे. त्यामुळे ते इंजिनिअरिंग, टेक्नॉलॉजी अशा क्षेत्रामध्ये जास्त काम केलं जातं. मात्र मूलभूत विज्ञान जर आपण म्हणायला गेलो तर जर्मनीमध्ये सध्या, जर्मनी, फ्रान्स ही एक दोन काही देश आहेत किंवा युरोपातले काही देश आहेत जे यामध्ये खूप पुढाकारानं काम करत आहेत. त्यामुळे जर असा इतिहास बघायला गेलं तर मूलभूत कामांमध्ये अगदी उल्लेखनीय कामगिरी असं जर आपण निकष लावला तर जर्मनी सारख्या देशांनी खूपच प्रगती केली आहे त्या बाबतीमध्ये तरी असं दिसून येतं.
भारतात किती आता तू समजा तिथून परत भारतात समजा नव्हे तू येशील पण इथं तुला कामाची संधी तशी आहे.
हो अगदीच आहे. खरं म्हणजे मला भारत सरकारनंच आता फेलोशिप दिली आहे तर या फेलोशिपच्या नियमाचीच एक भाग म्हणून मी तिथं जास्तीत जास्त 2 वर्ष थांबू शकतो. मला 1 वर्षानंतर सुद्धा परत येण्याचा पर्याय आहे आणि 2 वर्षानंतर मला भारतात आणि भारतासाठीच म्हणून काम करणं गरजेचं आहे, बंधनकारक आहे. त्यामुळे मला त्याचा अर्थातच आनंद आहे.
इथं तशा प्रयोगशाळा आहेत,
तशा प्रयोगशाळा आता हळूहळू तयार
होत आहेत.
अगदीच पुणे विद्यापीठ यामध्ये काम करत आहे, खूप चांगल्या पद्धतीनं काम करत आहे. भारतामध्ये गेल्या 4 ते 5 वर्षांमध्ये बऱ्याच आयसर नावाच्या संस्था सुरू झाल्यात, त्यातली एक पुण्यातच आहे, राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेच्या बाजूलाच आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च अशा नावाच्या नवीन संस्था तयार झाल्यात. त्याचबरोबर बऱ्याच आयआयटीज तयार झाल्यात. आयआयटीचा अजून तरी सगळा उद्देश मूलभूत संशोधनाकडे जरी नसला तरी देखील एक नवीन ग्रुप हळूहळू तयार होत आहे की ज्याच्यामध्ये मूलभूत संशोधनाला खूप प्रोत्साहन दिलं जात आहे. आणि त्या व्यतिरिक्त सीएसआयआर म्हणून भारतामध्ये एक वेगळीच बॉडी आहे, तर ती या संशोधनासाठी नवीन नवीन संस्था, नवीन नवीन प्रोत्साहन आणि नवीन नवीन योजना देखील लोकांसमोर आणत आहेत. खरं म्हणजे आजपर्यंत असा कल होता की जी काही अतिशय हुशार मंडळी होती त्या मंडळींना 12वी झाल्यानंतर किंवा त्यांचं पहिलं प्रायमरी शिक्षण झाल्यानंतर जास्तीत जास्त कला इंजिनिअरिंगकडे, टेक्नॉलॉजीकडे जात होता आणि मूलभूत विज्ञानाला तितक्या संधी नाही, तितकं त्यामध्ये जास्त स्कोप नाही अशा कारणामुळे तिकडे कमीत कमी लोक जात होते. पण आता सरकारनं आणि एकंदरीतच सगळ्या व्यवस्थेनं इतकी काही सोयी करून ठेवली आहे की त्याच्यामध्ये बरीच मंडळी यायला लागली आहेत आणि त्याचा परिणाम देखील हळूहळू दिसायला लागलाय. त्यामुळे जर संशोधनाचे निबंध जर बघायला गेलं आपण गेल्या 10 वर्षांमध्ये तर गेल्या 4 ते 5 वर्षांमध्ये भारतातल्या अगदी विद्यापीठांमधून सुद्धा बरंच भौतिकशास्त्रामध्ये किंवा या सगळ्या शास्त्रांमध्ये मूलभूत विज्ञानात काम केलं जात आहे. आणि मूलभूत विज्ञान ही इतकी आवश्यक आहेत की मी तर म्हणेन की म्हणजे वापरायला खूप खूप प्रकारच्या गाड्या असणं ह्याच्यापेक्षा चाकाचा शोध असणं ही तितकीच महत्वाची घटना आहे. चाकाचा शोध लागणं ही अगदी आउटस्टँडिंग म्हणायला पाहिजे अशा प्रकारचा शोध आहे. कारण त्याच्यानंतर लोकांना पर्याय उपलब्ध होतात की त्याचा वापर कुठे कुठे करायचा. त्यामुळे आता असं इंजिन नाही ज्याच्यामध्ये त्या व्हीलचा वापर होत नाही. तसा चाकाचा शोध ही एक दिशा देणारी घटना घडली आहे. तसं जर मूलभूत विज्ञानात लोकांनी जर काम करायला सुरुवात केली तर कदाचित या सगळ्या गोष्टींमध्ये खूपच प्रगती होऊ शकते.
आतापर्यंत काम करत तेवढे जात नव्हते याचं कारण काय? प्रोत्साहन नव्हतं.
खरं म्हणजे प्रोत्साहन नव्हतं आणि संधी नव्हत्या. पैसे सुद्धा नव्हते.
पैसे आता आहेत.
आता बऱ्यापैकी यायला लागलेत. खरं म्हणजे पैसे यायला लागलेत, संधी यायला लागल्यात. म्हणजे एखाद्या व्यक्तीनं पीएचडी केल्यानंतर किंवा त्यातच सोडून जर संशोधन केलं तर त्या व्यक्तीला सगळ्या समाजामध्ये कुठे कुठे स्कोप असतील काम करण्यासाठी. म्हणून आता मूलभूत विज्ञानात जर कोणी काम करणार असेल तर त्याला जनरली कुठल्याही कंपनीमध्ये किंवा कुठल्याही इंडस्ट्रीमध्ये काम मिळणार नाही. कारण त्यांचा उद्देशच वेगळा आहे. त्यांचा उद्देश काहीतरी तयार करण्याचा आहे. त्यामुळे अशा लोकांना काम फक्त विद्यापीठ किंवा अशा संस्था जिथं फक्त संशोधनच केलं जातं अशा ठिकाणीच राहू शकतं. पण ते आता वाढायला
लागलं. हे सगळं अनप्रॉडक्टिव्ह आहे अशा तऱ्हे
अशा अर्थानं जात हो हो हो. किंबहुना अजूनही त्या गोष्टी तितक्या स्वच्छ नाही झाल्यात पण त्या दृष्टीने प्रयत्न तरी चालू आहेत ही त्यातल्या त्यात समाधानाची गोष्ट आहे. त्यामुळे म्हणजे येणाऱ्या काही वर्षांमध्ये अर्थातच चित्र फारच बदललेलं असेल. खूपच बदललेलं असेल. कारण बरीच लोक मूलभूत संशोधनाकडे आता करिअर म्हणून बघायला लागली आहेत आणि त्या दृष्टीनं तशा संधी भारत सरकार किंवा इतरत्र गोष्टी सुद्धा उपलब्ध करून देत आहेत. अनेक देश सुद्धा करून देत आहेत.
तुला व्हिसा 30 तारखेच्या आत मिळव आणि तू तुझ्या उद्दिष्टाच्या दृष्टीने तिथं जावोस जावोस. आणि तू 2 वर्षांनी पुण्याला परत यावस आणि परत तुझ्या इच्छेप्रमाणे केंद्रात येत राहावं. अशा प्रकारचं सूक्ष्म काम करणं आणि परमार्थही करणं अशा जर 2 गोष्टी असतील मला असं वाटतं की विज्ञान हे जर चुकीच्या लोकांच्या हातात पडलं याचा अर्थ बुद्धिमान पण मन चांगलं नाही अशा लोकांच्या हातात पडलं तर घोटाळाच आहे सगळा.
अगदीच खरं.
खूपच घोटाळा आहे. पूर्वीची देखील जी शस्त्र होती तर ती अशी कोणाच्याही हातात पडू नयेत. आपण ऐकलेलं आहे की कर्णाला शाप मिळाला परशुरामांचा की वेळेवरी तुला हे आठवणार नाही. ते खूप आवश्यक आहे. चुकीच्या माणसाकडे जाणं हे धोकादायकच आहे आणि आज चुकीच्या माणसांकडे चुकीच्या देशांकडे हे जात आहे. असं असल्यामुळे त्याचा धोका फार मोठा आहे. ज्याला तारतम्य आहे अशा लोकांमध्येच हे खरं असणं गरजेचं आहे. पण हे ते परमेश्वर बघून घेईल नाही का? खरंच आहे.
मला फक्त एकच वाक्य सांगायचंय की अध्यात्म आणि विज्ञान हे एकमेकांना पूरकच आहेत. ते एकमेकांनाच खरं म्हणजे सिद्ध करतात आणि त्यामुळे या दोन्ही गोष्टींची सांगड घालून जर जीवन जगण्याचा प्रयत्न केला तर खरोखरच या जीवनाचं सोनंच होणार असं मला वाटतं. श्रीराम
तुला सगळ्यांच्या वतीने शुभेच्छा. हरी हरी. गरीब कुटुंबातला जिथं फारशा संधी नाहीत अशा गावांमधून आलेला असा हा मुलगा आहे. तू तिकडे गेलास तरी फोन करत जा. अमृताई एक अभंग पण ऐकू आणि मग आजचं आपलं सत्संगाचं केंद्र संपेल. स्वामीजी।
राम का गुणगान करिए, राम का गुणगान करिए, राम का गुणगान करिए, राम प्रभु की भद्रता का सभ्यता का ध्यान धरिए, ध्यान धरिए राम का गुणगान करिए, राम का गुणगान करिए, राम का राम के गुण गुण चिरंतन, राम के गुण राम के गुण, राम के गुण गुण चिरंतन, राम गुण सुमिरन रतन धन, राम गुण सुमिरन रतन धन, मनुजता को कर विभूषित, मनुज को धनवान करिए, ध्यान धरिए राम का गुणगान करिए, राम का गुणगान करिए, राम का सगुण ब्रह्म स्वरूप सुंदर, सगुण ब्रह्म स्वरूप सुंदर, सुजन रंजन रूप सुखकर, सुजन रंजन रूप सुखकर, राम आत्मा राम, आत्मा राम का सम्मान करिए, ध्यान धरिए राम का गुणगान करिए, राम का गुणगान करिए, राम का गुणगान करिए।
एक मिनिट भर अपन शांत डोळे मिटून बसू। हरी 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 स्वामी जी नारायण राम राम बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। हरि हरि।